नमस्कार. आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या बातमीपत्रात मी वैभवी जोशी आपलं स्वागत करते. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह 2 दिवसांच्या महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत. काल रात्री त्यांचं पुण्यात आगमन झालं. सिम्बॉयसिस कौशल्य विद्यापीठाचा पदवी प्रदान समारंभ तसंच डीआरडीओ इथं एक महत्वाची बैठक त्यांच्या उपस्थितीत होणार आहे. त्यानंतर ते नाशिकला रवाना होतील. नाशिकमध्ये स्वदेशी बनावटीच्या तेजस MK-1A या लढाऊ विमानाच्या उत्पादनाच्या 3रा टप्प्याचं उद्घाटन तसंच ओझर मिनी स्मार्ट टाउनशिपचं उद्घाटनही राजनाथ सिंह यांच्या हस्ते होणार आहे. माजी सैनिक आणि त्यांच्या कुटुंबियांसाठी आर्थिक मदतीची रक्कम दुप्पट करण्याच्या निर्णयाला संरक्षण मंत्री सिंह यांनी मंजुरी दिली आहे. निवृत्तीवेतन न मिळणाऱ्या वयोवृद्ध माजी सैनिकांना किंवा त्यांच्या विना उत्पन्न विधवा पत्नीला माजी सैनिक कल्याण विभागातर्फे देण्यात येणारं दरमहा 4,000 रुपये अनुदान आता 8,000 रुपये करण्यात आलं आहे. मुलांच्या शिक्षण आणि लग्नासाठी देण्यात येणारं अनुदानही दुप्पट झालं आहे. येत्या 1 नोव्हेंबरपासून हा निर्णय लागू होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज आंध्र प्रदेशला भेट देणार आहेत. नंद्याल जिल्ह्यातल्या श्रीशैलम इथल्या भ्रमरंबा मल्लिकार्जुन स्वामी वरला देवस्थानला भेट देऊन ते पूजा करणार आहेत. त्यानंतर कुरनूल इथं 13,430 कोटी रुपयांच्या विकास प्रकल्पांचं उद्घाटन आणि पायाभरणी पंतप्रधानांच्या हस्ते होईल. बिहार विधानसभा निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षानं 18 उमेदवारांची तिसरी यादी जाहीर केली. या निवडणुकीत भाजप 101 जागांवर लढवणार असून सगळे उमेदवार घोषित झाले आहेत. मुंबई विद्यापीठातल्या डॉ बाबासाहेब आंतरराष्ट्रीय संशोधन केंद्रात डॉ आंबेडकर अध्यासन केंद्र स्थापन केलं जात आहे. काल नवी दिल्ली इथं मुंबई विद्यापीठ आणि केंद्रीय सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालयाच्या डॉ आंबेडकर फाउंडेशन यांच्यात सामंजस्य करार करण्यात आला. केंद्रीय सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्री डॉ वीरेंद्र कुमार यावेळी उपस्थित होते. या केंद्राच्या माध्यमातून डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे सामाजिक न्याय, समता, मानवी हक्क आणि आर्थिक सक्षमीकरणाशी निगडीत विचार शैक्षणिक आणि धोरणात्मक पातळीवर प्रसारित केले जातील. शिक्षण आणि रोजगार क्षेत्रातल्या धोरणांचा वंचित घटकांवर होणारा परिणाम अभ्यासणं, कौशल्य विकासासंबंधी उपयुक्त योजना सुचवणं तसंच शिक्षणातील प्रवेश, गुणवत्ता आणि समावेशकता यावरही विशेष भर या केंद्राच्या माध्यमातून दिला जाणार आहे. देशाचे लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या 150व्या जयंतीनिमित्त केंद्र सरकारच्या वतीनं सरदार ऍट 150 युनिटी मार्च या उपक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे. या उपक्रमांतर्गत राष्ट्रीय पदयात्रेचा शुभारंभ 26 नोव्हेंबर रोजी तर राज्यात या मोहिमेचा शुभारंभ 31 ऑक्टोबरला होणार आहे. या मोहिमेत राज्यातल्या जास्तीत जास्त युवकांनी सहभागी होण्याचं आवाहन क्रीडा आणि युवक कल्याण मंत्री माणिकराव कोकाटे यांनी केलं. यासंदर्भात त्यांनी काल मुंबईत पत्रकार परिषदेत माहिती दिली. कविवर्य नारायण सुर्वे यांच्या जन्मशताब्दीनिमित्त नाशिकमध्ये आयोजित नारायण सुर्वे साहित्य संमेलनाचं उद्घाटन माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या हस्ते झालं. नारायण सुर्वे यांच्या साहित्यातून समाज प्रबोधन करतानाच गरिबांना जगण्याचं बळ मिळालं असं शिंदे यावेळी म्हणाले. या संमेलनाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ विचारवंत डॉ रावसाहेब कसबे हे होते. लातूरमध्ये विलासराव देशमुख फाउंडेशनतर्फे आयोजित महिला उद्योजिका VDF बाजारचं उद्घाटन खासदार डॉ शिवाजी काळगे यांच्या हस्ते झालं. या 2 दिवस चालणाऱ्या बाजारात जिल्ह्यातल्या बचत गटाच्या महिलांनी तयार केलेलं विविध साहित्य विक्रीसाठी उपलब्ध करून देण्यात आलं आहे. हा बाजार महिलांच्या सक्षमीकरणासाठी एक महत्वाचं व्यासपीठ ठरतो असं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे. धाराशिवचे पालकमंत्री प्रताप सरनाईक यांनी काल जिल्ह्यातल्या अतिवृष्टी आणि पूरपरिस्थितीमुळे झालेल्या नुकसानीचा आढावा घेतला. खरडून गेलेल्या शेतजमिनीसंदर्भात कृषी तज्ज्ञांकडून 1 महिन्याच्या आत अहवाल मागवावा, 7/12 नोंद नसलेल्या विहिरींचं नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना देखील मदत करण्यात यावी असे निर्देशही सरनाईक यांनी दिले. दरम्यान जिल्ह्यातल्या सुमारे 30% शेतकऱ्यांनी पीक विमा हप्ता भरला नसल्याची आकडेवारी समोर आली आहे. या शेतकऱ्यांनाही दिलासा मिळावा यासाठी काल जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत एक ठराव संमत झाल्याची माहिती आमदार राणा जगजितसिंह पाटील यांनी दिली. अंमली पदार्थ पुरवणाऱ्या परराज्यातल्या टोळीला काल छत्रपती संभाजीनगर इथं जेरबंद करण्यात आलं. अटक केलेल्या 4 आरोपींकडून नशेकरता वापरण्यात येणाऱ्या औषधाच्या 18,360 बाटल्यांसह 77,44,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. प्रशासनामार्फत नागरिकांना दिल्या जाणाऱ्या सेवांच्या गुणवत्तेमध्ये वाढ, लोकाभिमुखता आणि पारदर्शकता वाढवा आणि नाविन्यपूर्ण उपक्रम राबवण्याचे निर्देश छत्रपती संभाजीनगरचे जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी दिले. यासंदर्भातल्या बैठकीत ते काल बोलत होते. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. आमचं यानंतरचं बातमीपत्र दुपारी 1 वाजता.